नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. रालोआ आणि इंडिया आघाडीचे नेते आज देशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा इथं प्रचारसभा घेतली. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा नसल्याचं ते यावेळी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाच्या लोकांना नागरिकत्व दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये डुमका लोकसभा मतदारसंघातही मोदी यांनी प्रचारसभा घेतली. झारखंडमधल्या यापूर्वीच्या सरकारनं तिथल्या आदिवासी जनतेकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी या सभेत केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व घ्यायची काळजी, जाहिरातीचे फलक, दरड कोसळण्याची ठिकाणं इत्यादीबाबत चर्चा झाली. मराठवाड्यातला दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीचे पंचनामे यावरही चर्चा झाली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातली सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. छत्तीसगड राज्यात विविध चकमकींमध्ये सहभाग असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोलीत केंद्रीय राखीव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. 2017 छत्तीसगडच्या मिरतूर आणि 2022 तिम्मेनार इथं झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मिझोराममध्ये आज सकाळी दरड कोसळून किमान 12 जणांचा मृत्यू झाला. राजधानी ऐझवलपासून 4 किलोमीटर अंतरावरच्या लिमेन इथं ही दुर्घटना झाली. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं मिझोराममधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत धारावी परिसरातल्या काळा किल्ला भागात आज सकाळी एका गोदामाला लागलेल्या आगीत 6 जण जखमी झाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुमारे 220 अंकांची घसरण झाली आणि 75,170 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 44 अंकांची घसरण नोंदवत 22,888 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.